chinimandi.com podcast.
Busy daily sugar market update. आज शनिवार 20 मार्च 2021 डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्र मध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 ते 3,130 राहिला तर 33 साखरेचा व्यापार 3,215 ते 3,175 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,140 ते 3,160 रुपये राहिला. उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,190 ते 3,220 रुपये राहिला. गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,101 रुपये तर 33 साखरेचा व्यापार 3,135 ते 3,161 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये राहिला. हे सर्व दर GST सोडून आहेत.